नमस्कार, ये पारंपरिक टीम मधून अभय बोलतोय सर. सर आमचा एक इव्हेंट होता ऑप्शन अनलिमिटेड नावाचा, त्या इव्हेंट तुम्हाला कॉल केला होता सर आम्ही. सर आमच्या इव्हेंट मध्ये आमचे जे प्रॉपर्टी सेक्टर पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर आहे, एक्झिबिशन होणार आहे सर. त्या एक्झिबिशन सर तुम्हाला आम्ही प्रत्येक प्रॉपर्टी रिटेल मध्ये माहिती दिली आहे सर. समजा सर तुम्हाला कोणती प्रॉपर्टी आवडली आणि तुम्ही ती डाऊन पेमेंट बुक करताय सर, तर त्यावर तुम्हाला डिस्काउंट आणि ऑफर दिले जातील सर. सर पहिला डिस्काउंट सर तुम्हाला 50,000 रुपयाचा स्क्रॅच कार्ड आहे, अप टू 50,000 रुपयाचा स्क्रॅच कार्ड आहे सर. दुसरा डिस्काउंट सर तुम्हाला अप टू 18 लाखापर्यंत ऑप्शन अनलिमिटेड डिस्काउंट आहे. तिसरा डिस्काउंट असा आहे सर की तुम्ही कुठली प्रॉपर्टी फक्त 25,000 रुपये देऊन भरू शकता सर, बुक करू शकता सर. हो सर, तुम्ही येता का सर मग इव्हेंटला? डेक्कर होती सर प्रभात रोडवर. सर आम्ही कॅब वगैरे बुक करू शकतो सर, डोंट वरी अबाउट दॅट. हो सर, कॅब पाहिजे पण आहे सर. तुम्ही येता का सर आज की उद्या येतो? कारण की आता 2 दिवस लागेल ते इव्हेंटचे. बरं सर, आहेत सर वाला आहे सर वापर मध्ये आमचा. बरं, ब्रॉडवे पण आहे सर. हो सर, ट्राय करायचं बरोडे सर, तू करू शकता सर, मग बरोडून त्यासाठी तुम्ही एक काम करा सर, इथला कमी करा, त्यांना सांगा की मला ट्रायडर आणि बॉर्डरमध्ये इंटरेस्ट आहे म्हणा. तुम्हाला तर ते बघतील, ते काय काय तुम्हाला जे ऑफर्स वगैरे आहेत ते सगळं बघतील, तुमचं नेगोशिएशन वगैरे सगळं होतं. हा सर, मग बजेट आहे तेवढं समजू शकेल सर. किती? 2 BHK साठी ट्रायडर बसतो ना तुमचा आरामात. एक मिनटं चेक करतो. ते 95 पर्यंत आहे सर ऑर्डर मध्ये. तिकडे नक्कीच काही ना तुम्ही हेल्प केलेली आहे सर. ठीक आहे, त्या जाणार कोणते जाणार सर? सर मी तुम्हाला एक उद्या कडे कॉल करतो, किंवा मी तुम्हाला एक नंबर देतो सर, मी नोट डाऊन करून घ्या. 90. हो हो, चालेल चालेल. हा नंबर आमचा कॅब सिस्टम आहे सर, या नंबरवर कॉल करायचा आणि तुम्ही तुम्हाला जेव्हा जायचं असेल तेव्हा तुम्ही कॅब बुक करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 2 वाजता तुम्हाला 8 जाण्यासाठी सर, जेवढे आणि एकदम खूप दूर लोकेशन आहे, त्यामुळे तुम्हाला नंबर लागत ना पद्धतीने सर. त्या नंबर हो सर, हा सिस्टम तुम्हाला असते, काय प्रॉब्लेम नाही सर, तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, आणि हॅलो सर, एक काम करा, जर तुम्हाला जर अडचण जर साईड विजिट करायचं असेल सर प्रॉब्लेम वगैरे, तर जाऊ शकता सर तुम्ही साईड विजिटला. हो सर, हो सर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुम्ही सोबत